आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल। विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर। नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप। आता सविस्तर बातम्या। राज्य सरकारनं मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल केला असून या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे। देशातील 11 राज्यातून शेतमालाची आवक आणि सुमारे 4 लाख मेट्रिक टन वार्षिक उलाढाल यामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला हा दर्जा देण्यात आलाय। नागपूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मुख्य बाजारासह कळमना आणि इतर उपबाजारांचा समावेश आहे। इथं कापूस, सोयाबीन, संत्री, तृणधान्य आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते। या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहाशी अधिक सक्षमपणे जोडला जाणार आहे। तसंच आंतरराज्यीय ई व्यापाराला चालना मिळणार असून इतर राज्यातील व्यापाऱ्यांनाही थेट व्यापाराची संधी मिळेल। व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील वादांचे 30 दिवसात निवारण करण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे। पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली। या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षाकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान यवतमाळ विधान परिषदेसाठी भरलेला आपला अर्ज काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज मागे घेतल्याची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं दिली। येत्या 5 तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभागाच्या वतीनं रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचा किट तयार करण्यात आलाय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेद्वारे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहे। या दरम्यान महानगरपालिकेनं झोननिहाय वृक्षारोपणाच्या माध्यमातून 5 लक्ष वृक्ष लागवडीचं लक्ष समोर ठेवलं असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली।
5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 10 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे पण एक एक दिवस ते करू, म्हणजे 8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतोय शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता, म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं, या सगळ्या गोष्टी आपण करणार। एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे सगळ्याच्या सगळ्या घाटांची, त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे।
या सर्व उपक्रमांमध्ये नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी तसंच धार्मिक संस्था देखील सहभागी होणार आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे। 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करूनही त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। थकीत कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी मागणी करत ही कर्जमाफी केवळ दिखावा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला। भंडारा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी केली। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या ATF प्राईस स्टॅबिलायझेशन फंडला मंजुरी दिली आहे. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करून विमान वाहतूक क्षेत्रातील सुमारे 77 लाख रोजगार सुरक्षित ठेवण्याचा या निर्णयामागील उद्देश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा उद्या 4 जून रोजी संध्याकाळी 6:30 नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या अखिल भारतीय प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी उपस्थितांना संबोधित करतील. 11 मे पासून सुरू झालेल्या या वर्गात देशभरातील 880 शिक्षार्थी सहभागी झाले आहे. या सहभागींमध्ये विद्यार्थी व्यावसायिक आणि प्रचारकांचा समावेश असून बहुसंख्य शिक्षार्थी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारनं PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पादन क्षमता विकासाला चालना देण्याचे उपक्रम राबवले. या उपक्रमांविषयी रेनिओ फार्माचे संचालक अमित पटनी यांनी नागपुरात आकाशवाणीसोबत बोलताना सांगितलं की
जो प्रधानमंत्री जी ने एक निर्णय लिया था कुछ साल पहले कि हमको सेल्फ रिलायंट होना है, मेड इन इंडिया कैंपेन जो चलती थी, मैन्युफैक्चरिंग इन इंडिया, ताकि वी डोंट रिलाय ऑन अदर कंट्रीज, उसके लिए उनने स्कीम और योजना निकाली थी PLI स्कीम फॉर मैन्युफैक्चरिंग कंपनीज. उससे काफी अच्छा प्रभाव रहा है, काफी लोगों ने उसका स्कीम को यूज करके यहाँ पर मैन्युफैक्चरिंग इंक्रीज किया इंडिया में, और हमारे लिए भी बहुत अच्छा रहा है फार्मास्यूटिकल इंडस्ट्री के लिए, क्योंकि काफी जो प्रोडक्ट्स चाइना में बन रहे थे अभी वो इंडिया में बनते हैं और दूसरे सेक्टर्स भी सेल्फ रिलायंट हो गए हैं.
नागपूरच्या प्रसिद्ध तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी शेफ विष्णू मनोहर 7 जून रोजी 3,000 किलो तर्री पोहे तयार करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जागतिक पोहे दिनानिमित्त बजाजनगर इथल्या विष्णूजी की रसोई इथं हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. तयार करण्यात आलेल्या तर्री पोह्यांचं सकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत नागरिकांना मोफत वितरण करण्यात येणार असून महाचायतर्फे मोफत चहाही दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड स्पोर्ट अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोवा इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे. ही स्पर्धा गोवा अमॅच्युअर आर्चरी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. देशातील विविध राज्यातील प्रतिभावान तिरंदाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात लॉयड स्पोर्ट्स अकादमीची दिया बॅनर्जी हिनं 21 वर्षांखालील गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक तसंच आपल्या गटातील राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. तसंच आदित्य नायगमकर यानं 18 वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकलंय. जागतिक सायकल दिनानिमित्त आज पोलीस विभागाच्या वतीनं गडचिरोली शहरात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 हून अधिक पोलीस अधिकारी अंमलदार नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. हवामान. आगामी 5 जूनपर्यंत विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असून उद्या वर्धा जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्हा वगळता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बसेस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात घडला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.